श्री विष्णू ना आई तुझा पोटी जन्म घेतला।